नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रीती मॅजिक ऑफ चेंजमधून तुमचं स्वागत करते आणि आशा करते तुम्हाला इतर स्निपेट्सप्रमाणे हाही भाग आवडेल. मला खूप जणांकडून कळलं आहे की स्निपेट्स त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहेत. यातून शिकण्यासारखं, अनुसरणीय व प्रेरित होण्यासारखं खूप काही त्यांना मिळते आहे. तर तुम्ही दिलेल्या या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आणि आजचा हा स्निपेट्सचा भाग जरा वेगळा आहे, अद्वितीय आणि गहन आहे. तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं आहे, खरं ना? तर जेव्हा पण कोणाला ज्ञान प्राप्त करायचं असतं, त्यावेळी दर दिवशी त्या ज्ञानात भर पडेल असं काहीतरी करावं लागतं. पण जेव्हा तुम्ही शहाणपणाचा शोध घेत असता, त्यावेळी तुम्हाला दर दिवशी काहीतरी त्यागायचं असतं. खूप गहन आहे हे, पटतंय का? आपण काही साध्य करण्यासाठी खूप गोष्टींची सक्ती करतो, जीवाचा आटापिटा करतो, आपला मुद्दा व महत्त्व इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करतो. असा अट्टहास, शक्ती कधी कधी आपण विनाकारणच करत असतो आणि मग अखेरीस निष्क्रिय बनतो. आणि जेव्हा आपण निष्क्रिय होतो, त्यावेळेस आपण करण्यासारखं काहीच उरत नाही. खरं प्रभुत्व हे निसर्ग नियमाप्रमाणेच आहे. गोष्टी होऊ देण्यात आहे, आपण मध्ये ढवळाढवळ न करता त्याग करण्यात असते. तुम्ही कितीही प्रयत्न केलेत तरी देखील तुम्ही निसर्ग नियमांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. निसर्ग नियम तुम्ही बदलू शकत नाही. निसर्गात आपण ढवळाढवळ कधीच करू शकत नाही. आपण फक्त त्याला बहरू देऊ शकतो त्याच्या नियमाप्रमाणे. यावर नक्की विचार करा. नमस्कार.